ट्रेंडिंग गाने के बाद यहाँ पर आप सभी का वेलकम करता हूँ सुपर हिट्स 93.5 एफएम। बंदे का नाम है अभिनीत। आज शो में उम्र की बातें हो रही काय ना, म्हणजे एखादी गोष्ट आपण विसरायला लागलो। बऱ्याच वेळा असं होतं नाही का, म्हणजे घरामध्ये आपल्याला कोणी काही सांगतं किंवा ऑफिसमध्ये कोणी काय सांगतं आणि कामाच्या गडबडीमध्ये म्हणा किंवा कामाच्या व्यापामुळे म्हणा ती गोष्ट आपल्या लक्षात राहत नाही आणि मग ती गोष्ट लक्षात राहिली नाही की समोरचा व्यक्ती म्हणतो की आता वय झालंय तुझं, गोष्टी तू विसरायला लागलायत। अरे वयाचं आणि विसरायचा काय संबंध, एवढं वय झालंय का? सो मी आज तुम्हाला विचारलं की तुमच्या वयावरनं तुम्हाला जर का कोणी काही बोललं तर तुम्हाला राग येतो का? जसं राग आता लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांना आलाय। बिग बॉसच्या घरामध्ये त्या आहेत, बिग बॉस मराठीमध्ये, आणि त्यांना त्यांच्या वयावरनं किशोरी शहाणे यांनी यु नो त्यांचं नाव पुढे गेलं होतं की त्यांचं वय झालं आहे, आता त्यांना टास्क खेळता येत नाही वगैरे। आणि ह्यालाच घेऊन सुरेखा पुणेकर यांनी सगळ्यांना घरच्यांना तंबी दिली, वॉर्निंग दिली की खबरदार जर का तुम्ही इथून पुढे माझ्या वयाला घेऊन बोलाल तर। सो सांगा मला की तुम्हाला जर का तुमच्या वयावरनं कोणी बोललं तर राग येतो का? मला फोन करायचा आहे, नंबर आहे माझा 9607007935। नांदेड माझा नंबर नोट करून घ्या, 9607007935। आप मुझे कॉल करो, तब तक अगला गाना आज कपूर अँड सन्स मूवी से है लड़की ब्यूटीफुल कर गई चल। ऐकवतोय थोड्या वेळात ओनली ऑन 93.5 रेड एफ एम। मैं हूँ अभिनीत, आपके साथ बजाते रहो।